సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. गुरु पौर्णिमेच्या उत्सवाचे अति पवित्र असे हे दिवस आहेत. आपल्या भाग्याने आपल्या जीवनात नित्य गुरु पौर्णिमा आहे, कारण सद्गुरूंच्या दैवी सहवासाचे भाग्य आपल्याला सतत लाभत आहे. तरी देखील आपल्यासाठी या दिवसांचे महत्व मात्र विशेष आहे. सद्गुरूंचे आपल्यावर जे ऋण आहे, आपल्या अंतःकरणात त्यांच्याविषयी जो कृतज्ञतेचा भाव आहे, तो भाव त्यांच्या चरणांवर अर्पण करून आपण आज त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेणार आहोत, ज्या प्रसन्नतेने आपले मन सहजच आनंदित होणार आहे. आता नामदेव महाराज रचित गुरुस्तवनाच्या ओव्या म्हणणार आहेत सौभाग्यवती वंदना पाटकर.
श्रीराम सद्गुरु सागरा दीन बंधु अनाथनाथासुरैक सिंधु चातकाते कृपा बिंदु प्रसाद द्यावा तू अंतरीचे जाणता तू इच्छेचा दाता हृदयी प्रेरक होता कमळालया दृश्यादृश्य करिता पार चौऱ्याऐंशी लक्ष योनी दुर्धर सुखवुनी उतरसी पार संकटी स्वामिया निवृत्ती प्रवृत्ती दोन्ही थडी मधी माया नदी उघडी बोधभावे घालिसी सांगडी पार उतरिसी स्वामिया बुद्धिपालका वैभवा तू देवाधिदेवा तू जाणसी अंतरीचा गोवा उगवी उगवी स्वामिया तू सद्गुरु आनंद भरित तुझा आदिनांत तू प्रकाशा प्रकाशवंत तुझ नमो स्वामिया तू प्रकाशा प्रकाशमंत तुझ नमो स्वामिया तुझ नमो स्वामिया.
ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांचे स्मरण करून आपण या गुरुस्तवनाला सुरुवात करू. आपण सारे सद्गुरु कृपांकित आहोत. सद्गुरु भेट झाली हे आपले परमभाग्य आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा या न्यायाने आपण किती जन्म भटकत होतो कोण जाणे. एखाद्या जन्मात खूप सुख भोगली असतील, पण या क्षणभंगूर सुखाच्या पलीकडे एक अविनाशी असे सुख आहे हे कळले नसेल. एखाद्या जन्मात अनेक दुःख भोगली असतील, पण या दुःखांच्या पलीकडे नेणारे एक शाश्वत सुख आहे हे कळले नसेल. अनेक जन्म अशा सुखदुःखांच्या गटांगळ्या खात खात भाग्याने तो दिवस उजाडला आणि स्वामीजींच्या चरणांपाशी आलो. खरं तर आम्ही आलो असे नाही, त्यांनी आणलं, त्यांना आपली कणव आली आणि त्यांनी कृपा केली. मोठ्या स्वामीजींकडे जेव्हा आम्ही आलो तेव्हा सद्गुरु कुणाला म्हणतात, अनुग्रह म्हणजे काय हे नेमकेपणाने कळत नसतानाच अनुग्रह झाला आणि त्यानंतर स्वामीजींविषयी विलक्षण ओढ वाटू लागली. त्यांच्या ठाई असलेले ज्ञान, त्यांचा बोध, त्यांची भक्ती हे तर काहीच कळत नव्हतं. तर मग ते आकर्षण कोणतं होतं? एवढंच कळत होतं की ते खूप मोठे आहेत आणि आपण खूपच सामान्य आहोत, तरी देखील ते आपल्यावर प्रेम करतात, आपण त्यांना आवडतो. आम्ही त्यावेळी मुंबईला राहत होतो. अधूनमधून इथे येत होतो. एकदा आम्ही इथे पुण्याला येणार होतो. स्वामीजींना तसे आधी कळवले होते. त्या दिवशी रेल्वेचे इंजिन बिघडल्यामुळे आम्हाला पोहोचायला खूप उशीर झाला. दुपारच्या केंद्रात स्वामीजी वाट बघत काही वेळ थांबून राहिले होते. असे वाटले स्वामीजींचे आमच्यावर किती प्रेम आहे. एकदा केंद्रात बोलता बोलता एक साधिका सांगत होती, माझे आई वडील दोघेही आजारी होते, तर स्वामीजीने सांगितले काही मदत लागली तर मला कळव, रात्री 2 वाजता फोन केलास तरी चालेल. आणि वाटले की हिच्यावर पण स्वामीजींचे तसेच प्रेम आहे. ताराची आई गेली तेव्हा स्वामीजी तिला म्हणाले, तारा आजपासून ही तुझी आई आहे. स्वामीजींना 20-25 मुले होती आणि 20-25 मुले होत्या. स्वामीजींची जी मुले होती, स्वामी एकरंगनाथ आणि सारेच जण, त्यांची ते ज्या प्रकाराने काळजी घेत आणि एक दिवस जरी दिसली नाही तर व्याकुळ होत असत, तेव्हा त्यांच्यावरचे स्वामीजींचे विलक्षण प्रेम जाणवत असे. स्वामीजींच्या मुलींशी ते जास्त बोलत असत, त्यांना जास्त वेळ देत असत, पण या मुली स्वामीजींना म्हणत, स्वामीजी तुमच्या मुलांवर जास्त प्रेम आहे, कारण ही सारी मुलं फार जुनी आहेत. असा एक प्रेमाचा दरबार स्वामीजींनी भरवला होता. त्यांचे प्रेम व्यापक आणि समान होतं. स्वामीजींना वाटत असे आम्ही तो निर्विषय आनंद मिळवावा, पण निर्विषय आनंद म्हणजे काय ते आम्हाला कुठे कळत होतं. आम्हाला सद्गुरु कृपा, त्यांचे प्रेम हाच एक मुख्य विषय होता. त्यांचे प्रेम लाभावे म्हणून सद्गुरु मिळवावे, साधना करावी असे वाटे. असे सद्गुरूंचे प्रेम व कृपा लाभलेले 3 डॉक्टर साधक आज गुरुस्तवन करणार आहेत. योगायोगाने आज डॉक्टर्स डे आहे. भयरोगापासून मुक्त करणारे जे डॉक्टर सद्गुरू, त्यांचे ते स्तवन करतील. प्रथम गुरुस्तवन करणार आहेत डॉक्टर लीना भालेराव. या न्यूरोलॉजिस्ट आहेत आणि KEM हॉस्पिटलमध्ये त्या काम करतात. त्यांना 1994 साली स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला. आता आपण त्यांचे गुरुस्तवन ऐकूया.
ओम श्री सद्गुरु माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु मकरंदनाथाय नमः. स्वामी माधवनाथांची पहिली भेट या गुरुपौर्णिमेच्याच दिवसात झाली, म्हणून गुरुपौर्णिमेचे अतिशय पवित्र आणि आनंदाचे वाटणारे हे दिवस. सर्वांनी या आधी केलेली गुरुस्तवन ऐकताना, स्वामीजींचं गुणवर्णन ऐकताना आणि स्वतःही करताना प्रारंभीच म्हणावंसं वाटतं, असा गुरूंचा महिमा अपार, चरित्र लीला विस्तार फार, त्यांच्या कृपेचे फळ अल्पसार, त्यांचे तया अर्पण हे विचार. नागपूरला सौ सुमती मावशी संतांच्या केंद्रात जायला लागल्यावर त्यांच्याचमुळे स्वामीजी प्रथम कळाले, पण दर्शनाचा सुयोग त्यानंतर जवळजवळ 3-4 वर्षांनी आला. ह्या दरम्यान पुण्याला कार्यक्रमासाठी आलेले साधक परतल्यावर आपले अनुभव कथन करीत स्वामीजींच्या भेटीबद्दल सांगत, स्वतः स्वामीजींची प्रवचनं दूरदर्शनवरून प्रसारित व्हायला सुरुवात झाली. त्यांचे दर्शन, त्यांच्या विचारांचे श्रवण अतिशय मनोहारी होते, वेध लावणारे होते. पुढे त्यांच्या चरित्र ग्रंथांचे वर्षत सकाळ मंगळी आणि थेंबुटा सागरी बुडाला याचे वाचन आणि नंतरची पारायणं साहजिकच झाली. सगळं अर्थातच कळत नसेच, पण कळत नसलं तरी त्यांच्याविषयी बोलावं वाटे, बोललं जाई. नकळतच स्वामीजींचे आयुष्यातील स्थान महत्वाचे व उत्तरोत्तर अधिक बळकटच होत गेले. त्यांचे सात्विक व ध्येयप्रेरित जीवन, निष्ठेनं केलेली साधना, ज्ञानेश्वरीची प्रवचनं, स्वामी स्वरूपानंदांची सद्गुरू भेटी, साधकांसाठी स्वतः केंद्राची केलेली उभारणी, तिथली शिस्त, स्वामीजींचे प्रवचन हाच प्रसाद, हे सर्व वाचून अद्भुतच वाटायचं. आपल्याला जवळचे वाटणारे हे स्वामीजी खरं तर खूप खूप मोठे आहेत, नाथ संप्रदायाचे अर्धवर्यू आहेत, परमार्थ मार्गाचे अधिकारी सत्पुरुष आहे असं मनात येईल. तशी पूर्वतयारी करून, तसा भाव मनात धरून स्वामीजींच्या भेटीसाठी प्रवास सुरू करावा, स्वामीजींकडे यावं आणि स्वामीजींना भेटल्यावर त्यांच्या कृपावर्षावात, त्यांच्या प्रेमाच्या कल्लोळात इतर सगळंच विसरलं जाईल, दुसरं काहीही आठवत नसे, ते दिवस अगदी भारल्यासारखे जात आणि हा असाच अनुभव दरवेळी येईल. थेट परत घरी जातानाच आठवे की आपलं स्वामीजींना अशा अशा पद्धतीने पाहायचं ठरलं होतं. आपली विशिष्ट अशी एक कल्पना मनात धरून त्यांच्याकडे पाहायचं ठरवले तर ते शक्य होत नसे. त्यांच्या भोवती असताना मिळणारं प्रेम आनंद इतकं काही और होतं की बाकी सर्वच शब्दशः बुडून जाईल. त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचीच हीच अवस्था होत असे. त्यांच्या समोर असताना वाटायचं की ह्यांचं अनुकरण करावं, ह्यांना अनुसरावं, निदान प्रयत्न तरी करून पाहावा. स्वामीजींचे तेव्हाच्या आम्हा नवागत व दूरस्थ साधकांवर विशेष लक्ष आहे असं वाटायचं. अजूनही करोती नवभाविकान अमृतबिंदू वृष्टींचय असं म्हणताना ते आठवतं आणि खूप आनंद वाटतो. त्यांचे आलेले अनुभव, भेटीत घडणारे छोटे छोटे प्रसंग आता कधीही आठवले तरी जिथं आहोत तिथं, जसे आहोत तसे, मन अगदी निवळून जाते. आपण प्रयत्न करूनही कमी न होणारी मनाची व्यग्रता, हवं नकोच्या लहरी, त्यांची नुसती आठवण झाली तरी सहजतेनं शांत होतात. त्यांच्या आठवणींच्या रुपात असणारा आधार किती मोलाचा आहे आणि यासाठी आपल्यालाच आलेला अनुभव आठवायला पाहिजे असंही नाही. स्वामीजींचा इतर कुणाला आलेला अनुभव त्याचीही आठवण झाली तर एकदम स्वामीजींच्या जवळ गेल्यासारखं वाटे. आपण ट्रॅफिक सिग्नलवर उभे आहोत आणि एखाद्या साधिकेला स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई अचानक चौकात भेटण्याचा प्रसंग असो किंवा चाफ्याचं झाड बघून दुसऱ्या साधिकेने रोज ती फुलं मनोभावे स्वामीजींना अर्पण करण्याचा प्रसंग असो, प्रसन्नतेचा अगदी शिडकावाच होतो या आठवणींच्या आठवणींनी. स्वामीजींबाबत हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे, हेच खरे. आपल्याला स्वामीजींना भेटायला ऐकायला मिळालं किंवा मिळतंय म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजलं जातं, इतरांपेक्षा वेगळं. पण सध्या केंद्रात स्वामी माधवनाथांच्या आठवणी सांगितल्या जातात तेव्हा जाणवतं की अजून किती तरलतेने स्वामीजींचा सहवास घेतला जातो, घेता येऊ शकतो. त्यांच्याकडे आलो बस त्याच्यावरच न थांबता अजून बरंच चालायचं आहे. विशेषतः स्वामी मकरंदनाथ जेव्हा जेव्हा स्वामी माधवनाथांबद्दल सांगतात तेव्हा प्रकर्षानं वाटतं की सद्गुरूंसमोर कसं राहावं, काय त्यांच्याकडून मिळवावं, काय करणं कटाक्षानं टाळावं आणि काय करायचं अजूनही राहून गेलं आहे. कसे स्वामींचे मनोभाव जपत त्यांनी साधना केली, इतका सजगपणे आपल्या सद्गुरूंचा सहवास घ्यायचा असतो. स्वामी मकरंदनाथांनी संपूर्ण जीवनाचीच प्रयोगशाळा करून हो हे होतंय असं सिद्ध करून दाखवलं. मला या आठवणी खूप आवडतात म्हणून असेल कदाचित, पण सख्यभक्तीच्या अनुषंगाने 11व्या अध्यायावरची स्वामी मकरंदनाथांची प्रवचनं माझ्यासाठी तरी काहीशी जागवणारीच झाली. स्वामी माधवनाथ आहेतच, त्यांची आठवणही नेहमीच आनंददायी आहे, तरीही स्वामीजींचं आपल्या आयुष्यातील अस्तित्व केवळ स्मरणरंजन होऊ नये, स्वामीजींचा नुसताच बाह्य किंवा ढोबळ मानाने मिळणारा सद्गुरूंचा सहवास यावर लक्ष देत बसणं कदाचित अपेक्षित नाही. ही अतिशय सूक्ष्म तितकीच अंतरंग गोष्ट आहे. स्वामीजींचा निर्देश तर थेट सगुणाकडून निर्गुणाकडे आहे. स्वामीजी तुम्ही दोघंही सद्गुरू म्हणून व्यक्तिरूपानं खूप भावता, पण तरीही तुम्ही सांगता त्याप्रमाणे सद्गुरू तत्वाकडे पाहायला सुरुवात तर करता यावी. पूजनीय स्वामीजी व मातोश्री सरलाताई, स्वामी मकरंदनाथ व सौ मधुरा मावशी एकच आहेत, बहुतेक यालाच अद्वैत असं म्हणतात. एरवी किती अवघड अवघड आहेत ही अध्यात्माची प्रमेय, पण स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथ यांना पाहून कळणं सोपं जातं की पूर्णात पूर्ण मुदच्यते म्हणजे नक्की काय असावं, किंवा मातोश्री सरलाताई आणि सौ मधुरा मावशी यांना समोर ठेवावं आणि मग शिकावं अमानित्व म्हणजे कसं वागायचं असतं. हा पल्ला प्रत्यक्षात गाठायला मला खूपच वेळ असला, कदाचित अशक्यच वाटत असलं तरी या एवढ्या उंचीवरचं जीवन असं असू शकतं हे त्यांच्याचमुळे निदान बघायला तरी मिळालं. एरवी आपण ह्यांना भेटलो नसतो तर केवळ ऐकून ते जिवंत दंतकथाच वाटले असते. शुद्ध परमार्थाला वाहिलेलं, त्यात खोलवर डूब देणारं, ऐहिकदृष्ट्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावणारं, यशस्वी तरीही पूर्णपणे सावध आणि प्रेरणादायी जीवन असू शकतं. 1998 साली स्वामी मकरंदनाथ व सौ मधुरा मावशी नागपूर भेटीत अनपेक्षित घरी आले व आम्हा सर्वांचं कुटुंब त्या दोघांनी आपलंसं केलं, ते कायमचंच. त्यांनी सर्वांवर नेहमीच कृपेची मायेची पखरण केली आहे. आनंदाच्या आणि काळजीच्या सर्वच प्रसंगात ते ठामपणे पाठीशी आहेत याचा प्रत्यय दरवेळी येतो. अत्यंत कृतज्ञतेचे भाव मनात दाटून येतात. सर्व साधकांवर स्वामीजींचं लक्ष आहे. कामाच्या ठिकाणी घडलेल्या गोष्टींमुळे मनाची झालेली माझी चलबिचल ओळखून त्यांनी ते त्वरित शांत केली आणि असं अनेकांच्या बाबतीत इथं घडलेलं आहे. भिन्न भिन्न वयोगटातल्या सर्वांशी ते समरस होतात. त्यांना नमस्कार करून जाणाऱ्या कुणालाही पाहावं, प्रत्येकाला ते अगदी जवळचे वाटतात. आपल्यासाठी हे दोघंही किती झटतात, अतिशय मोजकी विश्रांती त्यांना मिळते, खूप कमी, जवळजवळ नाहीच. कधीतरी त्यांचा दिनक्रम कळतो आणि मन आश्चर्यचकित होतं, हे थकत कसे नाही. आपली केंद्र ही सर्वस्वी साधनेसाठी आहेत हा त्यांचा आग्रह खूप भावून जातो. नकळत्या वयात यायला लागल्यामुळे सगळीकडे आपल्याप्रमाणेच परमार्थ असतो असं वाटायचं, पण स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथांनी खूप प्रयत्नांती जीवापाड मेहनत करून हा परमार्थ शुद्ध राखला आहे हे आता कळतं. स्वामीजींचे स्वतःचे जीवन वर्तन खूप पारदर्शक आहे. आई वडिलांकडून मी घेतलेली आर्थिक मदत परत करायची आहे हा त्यांचा व्यक्तिगत सल्ला असो की गणेशपुरमच्या वेळेचं व्यावहारिक निवेदन, अतिशय स्पष्ट रोखठोक. स्वामीजी, तुमच्या गुणांविषयी बोलताना ते आपल्यात उतरावेत ह्या जबाबदारीची थोडीशी जाणीव आहे. स्वामीजी, तुम्ही आमच्या आयुष्यात आलात, तुमच्याजवळ राहता आलं, क्वचित तुम्ही जे सांगता आहात ते समजून घेतलं तरी माझ्या म्हणून काही मर्यादा आहेतच. तुम्ही यथार्थ आकळणं आवाक्याबाहेरचं आहे, तरीही तुम्हा सर्वांच्या असण्याचा परिसस्पर्श किती लोभच आहे. आहे त्या परिस्थितीत स्वामीजी आम्ही तुमच्याच कृपेने सुखी राहणार आहोत. तुमच्याकडून जे मिळालंय, जे थोडंसं घेऊ शकले तेही माझ्यासाठी पुरेसे किंबहुना बहुच आहे. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए, ये मन जाने क्या क्या कराए, कुछ बन न पाया अपने बनाए. आम्हा सर्वांचं जीवन तुम्हाला ज्याप्रमाणे अपेक्षित आहे तसेच घडो, ही स्वामीजी तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना.
मोठ्या स्वामीजींनी शून्यातून हे कार्य उभं केले. वक्त्याने एकाच ठिकाणी बसून त्याच त्या श्रोत्यांसमोर निरूपण करावे व यातून आत्मदर्शनाचे ध्येय मनात ठेवून जगणारा माणूस घडावा अशी त्यांची इच्छा होती. आजच्या या विज्ञान युगात धकाधकीच्या काळात देखील एक प्रकारे गुरुकुल पद्धतीने व्हावे तसे हे कार्य घडले. अशाच आपल्या गुरुकुलातील एक साधक डॉक्टर माढेकर आपल्या सर्वांच्या ते परिचयाचे आहेत. आपल्या वैद्यकीय सेवा समितीचे ते आधारस्तंभ आहेत. आता ते आपले भाव प्रकट करतील.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नमुतो स्वरूप सद्गुरु पूर्णानंदे अमृत करू, जयाचे कृपेने निर्धारू कळे स्वस्वरूपाचा. तो शिष्य समुदाया पियुष की कृपेचा सुधारस, जयाचे अवलोकने आयास सुखताती. तो सर्वदा मंगलमूर्ती आणि नित्यानंद पूर्णस्थिती, जयाजया वचनी वृत्ती स्थिरत्वर आहे. स्थिरावया वृत्तींचे चिन्ह अन्यथा नाही वो साधन, जे वंदावे चरण श्री गुरुंचे. हे अतिशय गोड असे सद्गुरु स्तवन लिहिलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या स्वात्वानुभव या एकाध्यायी ग्रंथामध्ये. हा ग्रंथ अगदीच अपरिचित आहे. या स्तवनामध्ये ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंच्या एका नवीनच आयामाविषयी सांगू इच्छितात. सर्व जगद्व्यापी परब्रह्म सतत स्वरूपानंदात असणारे आपले सद्गुरू आणि आपल्या शरीरात चैतन्य रूपाने असणारा जीवात्मा हे तीनही स्वरूपे करून एकच आहेत व या तिन्हींना सामावून घेणारे जे व्यापक तत्व आहे तेच सद्गुरूंचे स्वस्वरूप असते. अशा या स्वस्वरूप सद्गुरूंना आपण प्रथम नमस्कार करू. असे हे स्वरूप सद्गुरू आपल्या तेजाने जसे सूर्यचंद्रांना देखील प्रकाश देतात, तसेच आपल्याच एका तेजोकिरणाने शिष्याच्या जीवात्म्याला देह मन बुद्धी पलीकडील स्वस्वरूपाचा बोध करून देतात. त्यांच्या वाणीमध्ये इतके सामर्थ्य असते की ते आपल्या शिष्य समुदायावर कृपामृताचा वर्षाव करून त्यांच्या वृत्तींना स्थैर्य प्राप्त करून देतात. अशा या अगाध महिमा असणाऱ्या श्री सद्गुरूंच्या चरणावर आपण प्रत्येकदा शरणागत भावाने मस्तक टेकूयात. परमपूज्य स्वामी मकरंदनाथांनी पहिल्यापासूनच आमच्या घरावरती कृपेत छत्र धरलेलंच आहे. आडी अडचणींच्या वेळी त्याने दिलेलं मनोबल, अचूक मार्गदर्शन व त्यांचे आशीर्वाद हे सगळेच फारच मोलाचे आहे. 2 वर्षापूर्वी परमपूज्य स्वामीजींनी मला घर घेताना केलेली मदत मी कधीच विसरू शकणार नाही. हे घर तर खरं माझ्या आवाक्याच्या बाहेरचं होतं, कल्पनात पण न बसणार असं होतं, पण ते माझ्या सौना म्हणजे अनुपमाला हवेच होते. तिच्या कटकटींना मी बदत नाही हे बघून तिने हुकमाचा एकटा टाकला. ती त्याडक स्वामींच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून डॉक्टर तुम्ही घर घेऊ शकता असं वाक्य खुबीने वधवून घेतलं. त्या रात्री मला शांत झोप लागली, पण मला वाटतं परमपूज्य स्वामीजींना झोप लागली नसणार, कारण सकाळी 7 वाजताच त्यांचा मला फोन आला आणि इतकी मोठी रक्कम कशी उभा करायची हे त्यांच्या डोक्याला चिंता होती ती, आणि त्यांनी सांगितलं असं 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 कर म्हणून. तो आणखीन आशीर्वाद पण दिला की तुम्हाला हे घर घ्यायला जमेल बरं का. आणि खरंच त्यांच्या आशीर्वादामुळेच हे घर घ्यायला जमलं व ते परमपूज्य स्वामीजींचंच घर आहे याच भावनेने मी तिथं राहतो आता. या घरात राहायला आल्यानंतर सौ अनुपमाची घरासाठी करावी लागणारी धडपड एकदम बंद झाली. तिचं एक मोठं टार्गेट पूर्ण झालं होतं आणि समोर दुसरं कुठलंच टार्गेट नव्हतं, त्यामुळं तिच्या मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली, आणखीन ती नैराश्याच्याकडे झुकू लागली. हे सगळं अतिशय बारीक निरीक्षण आहे, हे कोणी सायकॅट्रिस्टने केलं नाहीये, तर हे अचूक निदान केलं होतं आपल्या स्वामीजींनी. त्यांना मनाविषयीचा अभ्यास, त्यांचा इतका मनाविषयी अभ्यास आहे, खोल आहे की मानसिक समुपदेशन या विषयावर ते नुसते पीएचडी करू शकणार नाही तर संपूर्ण मानवजातीला उपयोग होईल अशा एका ग्रंथाचा देखील ते निर्मिती करू शकतील. या संदर्भात आपल्याच केंद्रातील एका साधकाची भीती परमपूज्य स्वामी मकरंदनाथांनी कशी पूर्ण घालवली याचं उदाहरण मी सांगतो. त्या साधकाला एका अगदी क्षुल्लक कारणावर भीती वाटत होती, त्यावर परमपूज्य स्वामीजी म्हणाले, आपल्याला ज्या गोष्टीची भीती किंवा काळजी वाटते हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण कधी कधी आपल्याला भीती वाटतेच, तर त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन लॉजिकली विचार करायचा की हे असं झालं तर काय, हा हुन झालंय, याच्या पुढे आणखीन काय होणार आहे, आणि ते झालं ते अजून पुढे असा विचार करावा. आणि सुरुवातीच्या विचाराला घाबरून तो करायचाच नाही हे चुकीचं आहे, पण तो विचार करायचा, न घाबरता त्यातनं मार्ग काढायचा, आणि ह्याच्यातच आपण नक्की बाहेर पडतो. तो साधक पण असंच बाहेर पडला. त्याला त्यांनी ध्यान करायला सांगितलंय, पण ध्यानानंतरचे शेवटचे 5 मिनिटं सकारात्मक वृत्ती ठेवायची, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करून मगच ध्यानातून उठायचं असं पण सांगितलं. त्या साधकांचा त्रास कमी होत गेला, पण जेव्हा त्या साधकांनी परमपूज्य स्वामीजीने हे सांगितलं तेव्हा ते म्हणाले, अरे वा मस्त, आता विचार आणि भीती कमी कर, अशी त्यांनी शाबासकी पण त्याला दिली. परमपूज्य स्वामीजी भौरोग वैद्य तर आहेतच, पण त्यांना केंद्रात येणाऱ्या आपल्या प्रत्येक साधकाच्या प्रकृतीची काळजी अगदी कुटुंब प्रमुखाप्रमाणे ते घेत असतात. 2009-10 पुण्यामध्ये स्वाईन फ्लूनं खूप थैमान घातलं होतं, त्याच्याबद्दल सगळ्यांनाच सगळं भीतीचं वातावरण तयार होतं आणि काही दिवस आपलं केंद्र देखील बंद होतं. तेव्हा परमपूज्य स्वामीजींनी आपल्या सर्व साधकांना न घाबरण्याविषयी आणि माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असे SMS पण केले होते. आणि केंद्र उघडल्यानंतर लगेचच त्यांनी केंद्रातील सर्व साधकांना स्वाईन फ्लूचं वॅक्सिन देण्याचा कार्यक्रम राबवला होता. आणि हे लसीकरण यशस्वी पार पडल्यानंतर त्यांनी मला मोठ्या प्रेमाने एक पुस्तक दिलं होतं, स्वामी म्हणे अमलानंदा, आणि पेरिकार्डियनचा एक पेन पण बक्षीस म्हणून दिलं होतं आणि माझं कौतुक केलं होतं. परमपूज्य स्वामी मकरंदनाथांचे मोठेपण जरी स्वयंसिद्ध असले तरी आपल्या संप्रदायाबाहेरच्या एखाद्या मोठ्या व्यक्तीने त्यांच्यावर स्तुतीसुमनांची वृष्टी केली तर आपल्या दृष्टीने ती पर्वणीच ठरते. एकदा एका सत्संगामध्ये मी वामनराव देशपांडे यांना घेऊन आलो होतो. श्री वामनराव देशपांडे हे सत्तरीतील व्यासंगी आणि मोठे विद्वान संत साहित्यिक आहेत. त्यांनी संत साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती केली आहे आणि अमरावतीत झालेल्या संत साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. त्या गुरुवारच्या केंद्रामध्ये मायापण मध्ये केंद्र होतं, कुणा साधकांनी ज्ञानोबा श्रेष्ठ का तुकोबा श्रेष्ठ अशा प्रश्न विचारला होता. त्यावेळी परमपूज्य स्वामीजींनी अतिशय कडक शब्दात त्याला सुनावले होते. त्या एकाच सत्संगात विद्वान अशा वामनरावांनी आपल्या परमपूज्य स्वामीजींना ओळखले. केंद्र संपल्यानंतर त्यांनी प्रथम परमपूज्य स्वामीजींच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार केला आणि नंतर मी त्यांची व स्वामीजींची ओळख करून दिली. तेव्हा परमपूज्य स्वामीजींना संबोधून ते जे बोलले तो प्रत्येक शब्द मी माझ्या हृदयावरती कोरून ठेवला आहे. ते म्हणाले, आज आपल्यामध्ये ज्ञानोबा असते तर ते तुमच्यासारखे प्रेमळ दिसले असते, तुमच्यासारखेच वागले असते, तुमच्यासारखेच बोलले असते, तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबांचं स्वरूप आहात. नंतर घरी आल्यानंतर श्री वामनराव मला म्हणाले, डॉक्टर तुम्ही खूप भाग्यवंत आहात, तुमचे सद्गुरु परिपूर्ण आहेत, तुम्हाला आता परमार्थासाठी इकडे तिकडे जायची काहीच गरज नाही, तुम्ही फक्त स्वामीजींचाच धरून ठेवा, तुम्हाला त्यांच्याच चरणी सर्व काही मिळेल. हे ऐकून माझ्या अंगावर मुठभर मास चढलं, परमपूज्य स्वामीजींच्या अभिमानाने ऊर भरून आला आणि प्रेमाने कंठ दाटून आला. आपण सर्वजण परमपूज्य स्वामी मकरंदनाथांना चित्रविचित्र प्रश्न शंका विचारून त्यांना भंडवून सोडत असतो. ते मात्र आपल्या प्रश्नांना सर्व बाजूंनी विचार करून आपले अंतःकरण न दुखवता मुद्देसूद व समर्पक उत्तर देत असतात. एकदा मी त्यांना, ज्ञानेश्वरी माझ्या रक्ताने लिहायची इच्छा आहे, तशी मी लिहू का असा प्रश्न विचारला, तेव्हा परमपूज्य स्वामीजींनी नको असा एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. तेव्हा मी त्यांना, माझी कृती तुम्हाला अघोरी वाटते का असे विचारले. त्यावर त्यांनी सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखं उत्तर दिलं. ते म्हणाले, तुमचे ज्ञानोबद्दलचे प्रेम यातून दिसून येते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण ज्ञानेश्वरी रक्ताने उतरवण्यापेक्षा रक्तामध्ये उतरवायचा जोमाने प्रयत्न करा. ज्ञानेश्वरी आचरणात आणण्यासाठी तिचा अभ्यास करा. ज्ञानोबांनी सांगितलं आहे की रोग जाये दूध साखरे तो निम्ब का प्यावा, म्हणून मी तुम्हाला नाही म्हणतो आहे. इतके सविस्तर उत्तर देऊनही मी ज्ञानेश्वरी नित्यपाठ माझ्या रक्ताने लिहून काढलाच व तो परमपूज्य स्वामींच्या हातात ठेवला. त्यावर त्यांनी तो कपाळा लावून मला परत दिला व म्हणाले, संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिण्यापेक्षा हा मधला मार्ग तुम्ही काढलात हे बरं झालं व आता तो तुमच्याकडेच असू द्यात. सद्गुरूंच्या स्वरूपाचं वर्णन कोणी कितीही केलं तरी त्याची जाणीव आपण प्रत्यक्षपणे अनुभवली नाही तर ती यथार्थपणे आपल्याला येत नाही. या स्वरूपाची थोडीशी चुणूक परमपूज्य स्वामीजींच्याच कृपेने मला आली. तो अनुभव मला सांगावा असं वाटतं. गणेशपुरमच्या ध्यान मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार होता व या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पंढरपुरातील मान्यवरांना देण्यासाठी आम्ही जाणार होतो. परमपूज्य स्वामीजींना दोन कोऱ्या निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या. त्यावर परमपूज्य स्वामीजींनी स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष पांडुरंगास व रुक्मिणी मातेस अंतकरणापासून आग्रहाचे निमंत्रण लिहून केले. त्यावेळी ते अतिशय भावविवल झाले होते. लिहित असताना ते मोठ्या प्रयासानेच आनंद उर्मीचे हुंके दाबत होते. त्यांच्या अंगावर अष्टसात्विक भाव उमटले होते. तेथे सर्वच वातावरण सात्विक पावित्र्याने भरून गेलं होतं. त्यांनी श्री विठ्ठलाच्या पत्रिकेवर लिहिले, ओम माय बाप परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आमंत्रण. हे दयाघना कृपा करा, आमच्या आपण आपल्या परमात्म स्वरूपात ध्यान मंदिरात स्थापन होत असलेल्या आपल्याच मूर्तीत चिन्मय रूपाने आपला निरंतर वास पूजनीय सौ रुक्मिणी मातेच्या समवेत असू द्यावात ही प्रार्थना आपला चरणरज मकरंद. त्याने रुक्मिणी मातेस दुसरी एक स्वतंत्र पत्रिका घेऊन त्यावर लिहिले, ओम पूजनीय सौ मातोश्री रुक्मिणी देवींच्या चरणकमली सविनय दंडवत. आई परमात्मा परब्रह्म मायबाप श्री पांडुरंगाच्या समवेत आपल्या स्वरूपामध्ये मूर्तीत वास करण्यासाठी आपण यावं ही प्रार्थना आपला चरणरज मकरंद. अतिशय रुद्ध असा हा मायना लिहून परमपूज्य स्वामीजींनी त्या दोन्ही पत्रिका आपल्या कपाळा लावून साठेसरांच्या हातात सुपूर्त केल्या व मोठ्या प्रेमाने व आग्रहाचे निमंत्रण विठोबा रखमाईस करण्याविषयी सांगितले. नमस्कार करताना परमपूज्य स्वामीजींनी मला म्हटले, ते डॉक्टर मी तुमच्याबरोबर तिथे आहेच. या त्यांच्या वाक्याने मला खूपच आनंद झाला. दुपारी 3:30 दरम्यान आम्ही विठ्ठल मंदिरात पोहोचलो. परमपूज्य स्वामीजी बरोबर आहेत यावर पूर्ण विश्वास ठेवून मी त्यांचा शोध घेऊ लागलो. या दरम्यान बडवेकाकांनी गरुड मंडपातून परमपूज्य स्वामीजींना फोन केला. यावेळी देखील परमपूज्य स्वामीजी मला परत एकदा म्हणाले, डॉक्टर मी तुमच्यावर तिथे आहेच. आता मात्र मला माझ्या भावनांना बांध घालणे अनावर झाले. परत एकदा मी माझ्या प्राणवीर सद्गुरूंचा शोध त्या मंदिरात घेऊ लागलो, पण ते तिथे कुठे दिसत नव्हते. पंढरपुरातील सर्व निमंत्रणे देऊन झाल्यानंतर रात्री पुण्यास निघताना श्री मुकुंद पुजारी मंदिराच्या दारापर्यंत आम्हाला सोडण्यासाठी आले होते. तेव्हा त्याने असं सांगितले, डॉक्टर तुम्ही जेव्हा गाभाऱ्यात येत होता त्यावेळी मला तुमच्या ठिकाणी प्रत्यक्ष परमपूज्य स्वामीजी दिसत होते व ते असे अचानक कसे आले आहेत याचा मी विचार करत होतो, कारण प्रत्येक वेळी जेव्हा ते येतात तेव्हा कोणाकडनं तरी मला त्यांची खबर मिळालीच असते, म्हणून मी आश्चर्यचकित झालो होतो. त्यांच्या बोलण्याने मी घरीवरून गेलो. सद्गुरूंच्या आघात स्वरूपातील छोट्याशा अंशाचा प्रत्यय मला आज आला होता. त्यावेळी मला असे वाटले की परमपूज्य स्वामीजीच मला सांगत आहे, अरे मी तुझ्या बाहेर कुठेही नाही, व्यर्थ मला इतरत्र का शोधतोयस, मी तर तुझ्यामध्येच आहे, तर आठ डोकावून तर बघ. अशा या आघात अपार प्रेमळ कृपाळू दयाळू कनवाळू सद्गुरूंचं स्तवन करावं तेवढं कमीच आहे. अजूनही सद्गुरूंविषयी खूप आठवणी दाटून येत आहेत, पण कुठेतरी थांबायला हवं. शेवटी गुरुराया तुझ्याकडे आता काय मागणं मागू मी, तू तर मागितलं तरी देतो, न मागता तरी देतोस, तेव्हा तूच ठरव तुझ्या बाळांना काय द्यायचं. ज्यांना जे झेपतं सोसतं आवडतं ते तर तू मुक्त हाताने वाटतच आहेस, तुझ्या एवढा दाता या त्रिभुवन शोधून सापडणार नाही. शेवटी एकच वाटतं, या सद्गुरुरायांवरून हा जीव ओळवून टाकावा, कारण यापेक्षाही काही जास्ती करता येतं असं आता तरी मला काही सुचत नाही. क्या मांगू रब से गुरु को पाने के बाद, किसका करू मैं इंतजार गुरु के आने के बाद. क्यों गुरु पे जान लुटा देते हैं लोग, मालूम हुआ गुरु का प्यार पाने के बाद. जय गुप्त.
आता सद्भक्त अभिजीत हळवे नामदेव महाराजांचा एक अभंग म्हणे.
तया उतराई भावे कवण्या गुणे तया उतराई भावे कवण्या गुणे जन्म नाही येणे जन्म नाही येणे ऐसे केले सद्गुरुनायके नामा म्हणे निकी नामा म्हणे निकी दावियली सोय नामा म्हणे निकी नामा 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 म्हणे निकी दावियली सोय न विसरावे पाय विठो बाते न विसरावे पाय विठो बाते सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके निज वस्तु दाविली निज वस्तु दाविली निज वस्तु दाविली माझी मज सद्गुरु नायके सद्गुरु नायके सद्गुरु नायके
या सुंदर अभंगानंतर आता आपण भावपूर्ण असे गुरुस्तवन ऐकणार आहोत. परमेश्वर प्रत्येकाला काहीतरी विशेष एक असे देतच असतो, पण ज्याला परमेश्वराने शुद्ध अशी भावभक्ती दिली तो खराच भाग्यवान. सद्गुरूंना पाहिल्याबरोबर जिच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात अशी ही डॉक्टर योगिता ओक, ती डेंटिस्ट आहे. आता ती आपले भाव सद्गुरू चरणी अर्पण करेल.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज ज्यांच्या कृपेने आपण गुरुपौर्णिमेच्या आनंदाची लयलूट अनुभवत आहोत, ज्या माऊलीनं आपल्या आत दिवा लावून प्रकाशमय असलेल्या आत्मबोधाची वाट आपल्याला दाखवली आणि स्वतःच आपलं बोट घट्ट धरून अतिशय प्रेमाने सावधपणे काळजीपूर्वक जी आई प्रत्येक पाऊल टाकायला शिकवित आहे तीही आपली सद्गुरु माऊली म्हणजे परमपूज्य स्वामी मकरंदनाथ. सद्गुरूंच्या कृपेने लहानपणापासूनच सदैव सद्गुरुस्तवन श्रवण करण्यास मिळालं. आमचे आईबाबा परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित, नेहमी स्वामींच्या गोड आठवणी ऐकायला मिळायच्या. सुट्टी लागली की आमचा तळ हमखास पावसला झोकलेला असायचं. पुढे स्वामींच्या कृपेने 12 जून 1983 रोजी परमपूज्य स्वामी अमलानंद म्हणजेच मामा फडके यांनी आम्हा तिघी बहिणींना अनुग्रह दिला. त्यावेळी मामा मला म्हणाले, तुला समजेल तेव्हा समजे. त्यावेळी मामांच्या शब्दांचा अर्थ कळला नाही, मात्र लहानपणी पावसला निघायची वेळ आली की आईबाबा म्हणायचे, आपण माहेरी चाललोय. 1997 साली लग्न झाल्यानंतर पुण्यात सासरी आल्यावर स्वामींच्या कृपेने इथेच पावसचं दर्शन घडलं. कायमचं माहेरपण मिळालं ते सद्गुरू स्वामी मकरंदनाथांच्या चरणी. निमित्त झालं पेण येथील परमपूज्य स्वामी अमलानंदांच्या समाधीस्थळी आयोजित केलेल्या सोहळ्याचं. 18 जानेवारी 1960 रोजी मामांची आणि स्वामींची प्रथम भेट झाली. या भेटीस 50 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने सकाळी परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद आणि संध्याकाळी स्वामी मकरंदनाथ यांचं प्रवचन ठरवलं होतं. स्वामीजी पनवेल येथील सोहम साधना शिबिर घेऊन पेणला येणार होते. माझ्यासाठी हा मणिकांचन योग होता. तत्पूर्वीच्या माया अपार्टमेंटमधील सत्संगास गुरुवारी मी प्रथमच गेले. नमस्काराच्या रांगेत उभी असता आपल्याला हेच हवे आहे याची खात्री झाली. स्वामीजींच्या पायांवर डोके ठेवले आणि भाव अनावर झाले. मला येता येऊ दे अशी स्वामीजींना आर्जव केल्यावर तुम्हाला ते जमेल असं खंबीरपणे सांगणारे स्वामीजी नकळत माझे कायमचेच आधारस्तंभ दीपस्तंभ झाले. मला पुनश्च मामांचं दर्शन घडावं म्हणून त्यांनाच कोण तळमळ लागली. तुमचे इतके दिवसांचे जाणे राहिले आहे ते आधी होऊ देत असं सांगणाऱ्या स्वामीजींनीच पेणच्या आनंदयात्रेची सूत्र स्वतःच हातात घेतली. सद्गुरू स्वरूप अगाध अपार कायमी पामर कैसे वानू असा सद्गुरूंचा गौरव करणाऱ्या स्वामीजींनी कायमचा मनाचा ठाव घेतला. पेणच्या आनंदयात्रेनंतरच्या एका गुरुवारी नमस्काराच्या वेळी स्वामीजी म्हणाले, मी अनुग्रह देईन तेव्हा अमलानंदांनी दिलेला अनुग्रहाचा कागद घेऊन या. तुम्हाला अनुग्रह झालाच आहे, आता फक्त समजावून सांगायचं आहे. स्वामीजींनी मला घरी आपणही बोलावलं होतं. माझ्या पारमार्थिक आयुष्याला कलाटणी मिळाली. हे इतकं शांतपणे नकळत सहजगत्या घडत होतं की असं वाटतं हे सर्व पूर्वनियोजितच असावं. स्वामीजी, माझी अशी पक्की श्रद्धा आहे की आपण पेणला येणार असतानाच आपल्या कर्वीच मला पेणला बोलावून परमपूज्य मामांनी या लेकराला अलगदपणे आपल्या पदरात घातलं, आपल्या हाती सोपवलं, माझा ताबा पूर्णपणे आपल्या हाती दिला. 30 जानेवारी 2010 माघ शुद्ध पौर्णिमा, जणू काही माझा पुनर्जन्मच झाला. सकाळी सर्व तयारीनिशी मामांनी दिलेला अनुग्रहाचा कागद ज्ञानेश्वरी नित्यपाठ घेऊन परमपूज्य स्वामीजींच्या घरी गेले. आमच्या समोरील दिमाणावर स्वामीजी आसनस्थ झाले होते. ज्ञानोबा माऊली, स्वामी माधवनाथ आणि आपली संपूर्ण नाथ परंपरा बघून भक्तिभाव दाटून आला. साधनेला श्रद्धेला बळ देणारं पावित्र्य तिथं व्यापून राहिलं होतं. याच पवित्रतेत आसनस्थ झालेल्या स्वामीजींनी अनुग्रहाचा कागद मागितला. त्यावरील मामांची त्यांनी स्वतः केलेली स्वाक्षरी आणि तारीख बघून त्यांना खूप आनंद झाला. सद्गुरूंच्या हस्तलिखित स्वाक्षरीचं महत्व तेव्हा लक्षात आलं. स्वामीजी म्हणाले, सद्गुरूंचे शब्द खरे ठरतात, तुम्ही त्यासाठी आज इथपर्यंत आला आहात. सद्गुरू अज्ञान नाहीस करतात. 1983 साली तुला समजेल तेव्हा समजेल ह्या मामांच्या शब्दांचा उलगडा स्वामीजींनी केला. स्वामीजी श्लोकांचा अर्थ समजावीत त्यांच्या मागोमाग आम्हाला एक एक श्लोक त्यांनी म्हणायला सांगितला. गुरुपरंपरेला सुरुवात झाली. आदिनाथांपासून स्वरूपानंदांपर्यंत आल्यावर स्वामीजींनी इतर साधकांना थांबण्यास सांगितलं आणि स्वरूपानंद श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू अमलानंदाय नमः असं त्यांच्या मागोमाग मला म्हणायला सांगितलं. माझं म्हणून झाल्यावर बाकीच्या साधकांना त्यांनी गुरुपरंपरा सांगितली. स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः आणि पुढे पुढील श्लोक अर्थासहित समजावून सांगितले. इथे स्वामीजींच्या उदात्त आणि विशाल अंतःकरणाचं जणू विराट दर्शनच झालं. त्यांना स्वामी स्वरूपानंदांबद्दल, मामांबद्दल, स्वामी माधवनाथांबद्दल असणारा आदर, त्यांच्याबद्दल असणारं प्रेम, त्यांची पराकोटीची निरहंकारी वृत्ती, कमालीची विनम्रता, सद्गुरूंप्रती आपल्या पूर्वसुरींप्रती असणारा त्यांचा प्रामाणिक भक्तिभाव, विनयशीलता यांचं दर्शन झालं. सद्गुरू माऊली होऊन स्वामीजींनी मला पुनश्च कृपांकित केलं. त्यांच्या प्रत्येक शब्दात विलक्षण सूक्ष्मता, शांती होती, आनंद होता, साधनेबद्दलची कडक शिस्त होती. ध्यान मात्र रोज करायलाच हवे, दुसऱ्यांदा केले तर बोनसच. माझी तुमच्याकडून ध्यानाची अपेक्षा आहे. आणि हे बोलत असतानाच मी सदैव तुमच्यापाशी, तुमच्या बरोबर आहे असं सांगून आशीर्वाद देणारी ही सद्गुरू माऊली जणू एक एक पाऊल आत्मबोधाच्या वाटेवर पुढे टाकायला शिकवत होती. परमपूज्य स्वामीजींचं आणि मातोश्री परमपूज्य सौ मधुराताईंचं उदात्त दर्शन घडतं ते गुरुपौर्णिमेच्या वेळी. आपल्या सद्गुरूंच्या केवळ आठवणीनं देखील ज्यांचं हृदय द्रवतं तीच गुरुमौली पाया पडणाऱ्या शिष्यालाही बघून सद्गदित होते, कृपेचा आशीर्वादाचा वर्षाव करते. पाया पडणाऱ्या तान्हुल्याला देखील बालब्रह्म म्हणून बघत, आपल्या हातांची उप त्याला देणारी आणि आपल्या कृपेचं पांघरून त्याला घालणारी, आपल्या शिष्याच्या आत्मोद्धारासाठी स्वतः दिवस रात्र चंदनाप्रमाणे ही झिजणारी ही गुरुमाऊली म्हणजे साक्षात परब्रह्मच. स्वये जगन्नाथ साधकाचा हात धरोनिया नीट चालवितो. आपल्याबरोबर आपल्या साधक विश्वालाही या जगन्नाथाशी भेट घडवण्यासाठी उत्सुक असलेले, पंढरीच्या पुण्यभूमीत नेऊन विठुरायाच्या चरणी लीन होणारे आपले सद्गुरु स्वामीजी म्हणजे साक्षात जगन्नाथ, याचा सुखद अनुभव आला तो पंढरपूरच्या आनंद यात्रेत. स्वामीजींच्या सहवासात पंढरपूरच्या पाटील विठोबाचं दर्शन घडलं. सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना केली, हे सद्गुरुराया, तुझ्यातच मला विठुरायाचं दर्शन होऊ दे, वेगळे कुठेही जाणे नको. तीच प्रार्थना विठुरायालाही केली, बाप्पा रे, मला तुझ्यात माझ्या सद्गुरूंचे दर्शन होऊ देत आणि माझ्या सद्गुरूंमध्ये तुझे भावभक्तीचा कळस होऊ देत. त्याच दिवशी दिंडीच्या वेळी विठ्ठल नामाचा गजर करीत भजनास रंग चढला आणि पंढरीनाथांच्या देवळासमोर पोहोचताच वरुणराजालाही आनंदाचं भरतं आलं. आनंदाने बरसणाऱ्या या वर्षासरींतूनच साक्षात परमेश्वरच पूर्वसुरी आपल्या सद्गुरूंवर जलधारांचा अमृताभिषेक करत होते. भावभक्तीच्या नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या, ब्रह्मैक्याचा कळस झाला. सद्गुरूंच्या कृपेने आपण सर्वच त्या सुस्नात झालो. दुसऱ्या दिवशी सद्गुरु कृपेचा देवदर्शनाचा साक्षात्कारच झाला. सकाळी ग्रामसंकीर्तन होत आल्यावर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरास प्रदक्षिणा घालून आम्ही मठाकडे परतलो. भजन म्हणत गाडी मंडपाच्या दिशेने चालली होती. त्यात स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि त्यांच्यामध्ये कमरेवर दोन्ही हात ठेवून पंढरीनाथ उभे होते. त्यांच्यापुढे ज्ञानोबा माऊली विराजमान झाली होती. आम्ही पांडुरंगाच्या नामात दंग झालो होतो. एवढ्यात माझ्या ताईनं स्वामीजींच्या निवासस्थानाकडे खुणावलं. ते दृश्य आम्हा सगळ्यांसाठीच हृदय हेलावणारं होतं. तिथे प्रत्यक्ष स्वामीजी उभे होते आणि तेही पंढरीनाथांसारखे कमरेवर दोन्ही हात ठेवून. खरोखर सद्गुरुनाथांमध्ये पंढरीनाथांचं दर्शन झालं. कमरे एवढ्या भवसागरातून आपल्या भक्तांना अगदी अलगदपणे, कदाचित बेमालूमपणे तरुण नेण्यासाठी, त्यांना सुखरूपपणे निजधामी नेऊन पोहोचवण्यासाठी दोन्ही हात कमरेवर ठेवून सज्ज असलेला पांडुरंग आज स्वामीजींमध्येच दर्शन देऊन स्मितहास्य करीत होता. आताही तो क्षण जगतीय असं वाटतंय, आता कुठेही जाणे नको. आणि ह्याचा पुनश्चा अनुभव आत्ताच्याच या गुरुपौर्णिमेच्या सुवर्णपर्वात आला. पर्वाच्या गुरुवारी सद्गुरुस्तवन झाल्यावर पंढरपूरवरून अचानक बडवे काका येतात काय, स्वामीजीता ओवाळतात काय आणि पंढरीनाथांचा कृपाप्रसाद आपल्या सगळ्यांना मिळतो काय. स्वामीजी, आपणच खुद्द पांडुरंग आहात, आपणच आमचे स्वामी मकरंदनाथ आणि त्रिभुवनाचे पंढरीनाथ आहात, आपणच आमचं जीवन घडवीत आहात, त्यात भक्तिभावाचे रंग भरीत आहात. आमच्या मनातील चलबिचल आपणच शांत करता, आम्हाला फुलासारखं, अगदी तळहातावरच्या फोडासारखं जपता, आमची काळजी घेता. या सुंदर सत्याचा पुनश्च प्रत्यय आला. सद्गुरूंनी त्यांच्या कृपाछायेची खूण अलगद पटवून गेली. शनिवार 5 मे 2012 हा अनुग्रहाचा शनिवार होता. आम्ही अनुग्रहाच्या खोलीबाहेर ध्यानमंदिरात हात जोडून उभे होतो. खोलीच्या उघडलेल्या दरवाजातून आत भरून राहिलेलं चैतन्य सूर्यप्रकाशाच्या रुपात आता बाहेर उंबरठ्यापर्यंत आलं होतं. आपले हात स्वामीजींनीच घट्ट धरून ठेवले आहेत याची जाणीव झाली आणि तेव्हाच स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोची आठवण झाली. त्या स्वामी अनंत निवासातील त्यांच्या खोलीच्या उंबरठ्यात सतेज उभे आहेत. चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. त्यांच्या कमलनेत्रातून सर्वत्र तेज व्यापून राहिलं आहे. त्यांच्या चरणकमलांचं मनोहर दर्शन होत आहे. दृष्टीतून वात्सल्याचा वर्षाव होत आहे. समोर आहे ते फक्त चालतं बोलतं परब्रह्मच. आणि बाजूलाच स्वामीजींनी लिहून ठेवलेले शब्द आठवले. अहो, आजकालचे नव्हतं आम्ही, माऊलीनंच आम्हाला इथं पाठवलं. आणि याच भावात असताना सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या श्रीचरण दर्शनांचे वेद लागले. अशा भावातच आतमधून प्रकाशालाही प्रकाशाचं अस्तित्व देणारी, आपादमस्तक सतेज असणारी सद्गुरु माऊली आमच्या डोळ्यांसमोर साकार झाली. पिवळा पितांबर नेसलेली, अंगावर उपरणं घेतलेली, कपाळावर गंध असलेली आणि सदैव विनम्रतेनेच हात जोडून नमस्कार करीत उभी असलेली सद्गुरु माऊली काय वर्णावी. मगाशी मनात आठवलेली स्वामी स्वरूपानंदांची तसबीरच जणू सदेह सगुण रूपात साकार झाली होती. तेच परब्रह्म, तेच तेज, तेच स्मितहास्य, तीच कृपादृष्टी, तेच वात्सल्य, हेच परब्रह्म, हात जोडून सगुण रूपात आम्हाला दर्शन देत झालं. स्वामीजींच्या श्रीचरणांचं यथेच्छ दर्शन झालं आणि स्वामीजी हात जोडत अतिशय प्रेमाने माझ्याकडे आनंदाने बघून म्हणाले, योगिता तू आलीस? जणू काही मी घातलेल्या साधेला स्वामीजींनी ओ दिली होती. खरंच आजी मी ब्रह्म पाहिले. पंढरपूरच्या आनंद यात्रेत सद्गुरूंनी पंढरीनाथांची खून पटवून दिली होती आणि आज स्वामी स्वरूपानंदांची. आत्मदर्शन हेच जीवनाचं ध्येय. स्वामीजी आपणच आम्हाला हे शिकवलं, सोहम साधण्याचा लढा लावला. शिष्यत्व कसं असावं हे आपल्या वागण्यातून बोलण्यातून आपण नकळत दाखवून देता. स्वतःला समर्पित कसं करावं, प्रेमानं सगळ्यांना धरून कसं ठेवावं, संपूर्ण शरण जाऊन सदैव सद्गुरूंच्या सेवेत कसं राहावं हे आपल्याकडून आणि मातोश्री सौ मधुराताईंकडूनच आम्ही शिकत आहोत. त्यांची प्रसन्नता बघून पुन्हा पुन्हा नव्याने आनंदाने साधना करण्याची आणि स्वानंद मिळवण्याची उमेद येते. आपणच आमची प्रेरणास्थानं आहात. अथांग पसरलेल्या समुद्राला बघून जणू काही परमात्म्याचंच विराट दर्शन घडतं. आधी प्रचंड आवेगाने येणाऱ्या लाटा किनाऱ्याकडे पोहोचताना मात्र तेवढ्याच शांत आणि सूक्ष्म होत जातात आणि अखेरीस किनाऱ्याकडे पोहोचताच विरून जातात. आपले सद्गुरू हेच आपले परमात्मतत्व, आपल्या सद्गुरूंचे श्रीचरण हाच आपला किनारा. स्वामीजी आपल्या कृपेने आमच्या चित्तवृत्ती देखील शांत आणि सूक्ष्म होत आपल्या चरणी लीन होऊ देत. आपल्याला अनन्य भावाने शरण जाऊन पूर्णपणे समर्पित करून सदैव या जन्मी आपली सेवा करून या जन्मी विलीन होऊ देत. वृत्ती तवपदी निवर्तली, मी माझे मावळ सर्व, तू तुझे उगवो आता, मी तूपणे जगन्नाथा, होवो एक चितत्वता. हीच कळकळीची प्रार्थना आपल्या चरणी करते आणि हे भावपुष्प आपल्या चरणी अर्पण करते. हरि ओम तत्स.
आज मोठ्या स्वामीजींची प्रकर्षाने आठवण होते आहे. कोणताही विशेष कार्यक्रम झाला की त्यांना आनंद होत असे आणि ते म्हणत असत, आज हे दृश्य पाहायला स्वरूपानंद हवे होते. तुमच्यासारख्या तरुण मुलांना परमार्थ करताना बघून त्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतले असते. हल्ली सारखे असे वाटते की मोठे स्वामीजी इथे आहेत आणि स्वामी मकरंदनाथांकडे कौतुकाने पाहत आहेत. स्वामीजी, मोठ्या स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर किती समर्थपणे तुम्ही ही जबाबदारी पेललीत. या शुद्ध परमार्थाच्या बीजाला धक्का लागू नये म्हणून तुमच्या अविरत कष्टांचे कुंपण घातले. मोठे स्वामीजी सांगत असत, परमार्थाचा प्रवास म्हणजे लॉंगेस्ट जर्नी विदिन असा आहे. तो तुम्ही अंतरंग पद्धतीने सांगत आहात आणि आमच्याकडून करवून घेत आहात. स्वामीजी, नाथ संप्रदायाचे तुम्ही उत्तराधिकारी आहात, तरी देखील आमच्याबरोबर तुम्ही किती मिळून मिसळून वागता. फोनवर बोलताना असे वाटते की तुम्ही आमच्या घरातलेच एक आहात. एकदा तुमच्या घरी आलो होतो तर खाली गेटपर्यंत तुम्ही आम्हाला पोचवायला आलात. कधी काही मनातलं सांगितलं तर म्हणता, किती बरं झालं तू हे सांगितलंस, सांगत जा, असे बोलून तुम्ही आमचे दडपण सहजच दूर करता. हे तुमच्या ठाई मुरलेलं अमानित्वम आठवता आठवतानाच तुम्ही या पारमार्थिक व्यासपीठावर बसलेले दिसता आणि मग तुमच्या वाणीतून शब्द बाहेर पडतात तेव्हा लक्षात येतं की या ज्ञानसागराचा तळ तुम्ही गाठलेला आहे. बोधाची हिमालयासारखी उंची तुम्ही पाहिलेली आहे. आणि मग मात्र मन अत्यंत निश्चिंत होतं की तुम्ही आमचा हात धरलेला आहे, तुम्ही आम्हाला त्या ध्येयाप्रत नेणार. प्रत्येक पाऊल उचलताना तुम्ही बाजूला उभे आहात, वाटेतले खास खळगे दाखवित आहात. अनुषंगिक साधनेच्या वेळेला जेव्हा साऱ्या जगाचे विस्मरण होते तेव्हा कळते की ती केवळ तुमचीच शक्ती आहे. आमचा पारमार्थिक जन्म स्वामीजी आणि मातोश्री सल्लातेंच्या घरात झाला. त्यांनी लहानाचे मोठे केले आणि तुमच्या आणि सौभाग्यवती मधुराताईंच्या हाती सोपवले. तुम्ही आमचा आंतरिक आधार आहात. आजच्या या दिवशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते की या गुरुपौर्णिमेच्या छायेतच सारे जीवन लीन होऊन जावे. हरिओम तत्सत. आता सद्भक्त श्री दिलीप व सौभाग्यवती मनीषा काळे स्वामीजींची आरती करतील. श्री दिलीप काळे मंडळाच्या व्हिडिओ शूटिंगचे काम अत्यंत प्रेमाने करतात. विलासदादा आरती सांगतील, आपण त्यांच्याबरोबर म्हणू.
हरती माधव नाथा हरती माधव नाथा दास भक्ति ने पाही भक्ति ने पाही ठेवी तो माथा माधव नाथा आरती माधव नाथा कृपाळु तो ज्ञान देवी पाजी सी अमृत ओवी देसी जाणीव आगळी जाणीव आगळी अजाण भक्ती माधव नाथा आरती माधव नाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण दाविसी आरदा आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदने अखंड चांदने चकोर चित्त माधव नाथ आरती माधव नाथ दास भक्ति ने पाही ठेवी तो माथा आरती माधव नाथ आरती माधव नाथ ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ बावे नमुनी पद कमलावर ठेवियला माथा बावे नमुनी पद कमलावर ठेवियला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुने परमार्था स्वामी तू रंगुनी परमार्था प्रपंच साधुनी भक्ती प्रेमे स्वानंदे रमता ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ बावे नमुनी पद कमलावर ठेवियला माथा सोहम हंस रूढ राहुनी शांतविसी आरता शांतविसी आरता नाथ पंथीची खून दाविसी उन्मनी सुख भक्ता ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पद कमलावरी ठेवियला माथा भावदरुणिया चातक जैसा शरणियै मेघा जैसा शरणियै मेघा दास मने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा ओवाळु आरती स्वामी भावे नमुनि पद कमलावरि ठेवियला माथा भावे नमुनि पद कमलावरि ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी नाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थो।